93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत आणि श्रुती पण आली आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्र.
आज अशी फ्रेश मॉर्निंग आहे आजची जरा.
हो खरंच आहे.
आणि उद्यापासून जरा जास्तच फ्रेश होणार आहे कारण आंघोळी पांघोळी व्यवस्थित मनासारख्या होणार आहेत लोकांच्या. पाणी
दोन
वेळा पाणी येणार. मज्जाच मज्जा. पाणी कपात दूर होणार. बारी भारी
पाणी पाणी आणि फक्त पाणी रे गेल्या आठवड्याभरापासून. जास्त खर तर
जास्तच म्हणजे नाही 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 तुम्हाला का पाणीच पाहिजे असं एकूण झालेलं आहे. असो झालेलं आहे. आता पाणी अध्याय संपवूयात आपण आणि आता एन्जॉय करा श्रुती सोबत.
3 तास न त्रास.
आणि शो कसा वाटला आरजे रुद्रा 93.5@gmail.com नक्की कळवताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम.
बजाते रहो.